भगवंत मानतात त्यांच्याबद्दल 100% कृपा आहे. जे मानत नाहीत त्यांच्या बाबतीत आपण बोलत नाही. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये आपण ही गोष्ट सगळ्यांनी वाचलेली आहे की त्या तरुण मुलाला श्री महाराजांनी सांगितलं नाम घ्यावं. तो म्हटला नामाची आत्ता काही आवश्यकता नाही. बोलता बोलता श्री महाराजांनी सगळी माहिती त्याच्याकडनं घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं मी इन्शुरन्स केलाय, विमा उतरवलाय. ते म्हणले कशा करता? नाही माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या पश्चात माझ्या पत्नीचं हे सगळं व्हावं. म्हणजे तो पुढची सगळी तरतूद करू शकतो, त्याला त्याच्यातली अशाश्वतता माहिती आहे, पण आत्ता नाम घेण्याकरता मात्र तो तयार नाही. हा फोलपणा श्री महाराजांनी दाखवून दिला. तसं जी व्यक्ती भगवंत मानते त्याच्यामध्ये सुद्धा परत सगुण आणि निर्गुण या दोन पंथ मानणाऱ्यांच्या कॅटेगरीज आहेत. केशवचंद्र सेनांनी चालू केलेला जो ब्राह्मो समाज होता तिथनं ही मुलं जेव्हा त्यांच्याकडे यायची केशवसेनच सांगायचं की जरा जाऊन या परमहंसांकडे. तरुण रक्त, निर्गुण उपासक. आणि मग रामकृष्ण विचारायचे तुमचा साकारावर विश्वास का निराकारावर विश्वास? तर छाती पुढे काढून सांगायचं आमचा निराकारावर विश्वास. तर रामकृष्ण म्हणायचे असू देत असू देत. जो निराकार आहे तोच साकार झालेला आहे, हे परिपूर्ण जो झालेला आहे त्याच्या दृष्टीला दिसतं. आणि असा जो परिपूर्ण आहे तो म्हणतो की हे सगळं भगवंतांनी नियमित केलेलं आहे, त्याच्यामुळेच हे सगळं होतं. भगवत दर्शन झाल्यानंतरची ही गोष्ट आहे का? आपला अनुभव काय सांगतो? आपण भगवंतावर, स्वामीजींवर पूर्णपणे विश्वास ठेवून जे काय होतं ते स्वामीजी तुमच्या कृपेनी होतं असं म्हणतो की नाही? जरी आपणच सगळं कर्म करत असलो तरी सुद्धा त्याचं जसं फळ मिळेल तसं त्यांच्या चरणी समर्पित करून आपण आत्मबोधात राहायचं आहे, हे ते आपल्याला शिकवत आहेत. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की हा देह खरंच काही नाही करू शकत, तो आत्ता कलेवरच आहे. भगवंताची कृपा काही आहे की नाही? पूर्णपणे भगवंताची कृपा आहे असं सांगता येतं, कारण तो आतमध्ये बसून हे शरीर चालवतो म्हणून तर हे सगळं कर्तृत्व होतं. मी शून्यातून वर आलो, मी आत्ता इथे बसलोय मांडी घालून तुमच्या समोर, हे देखील भगवंताचीच खरं तर कृपा आहे, कारण तो आतमध्ये आहे म्हणून मी बसू शकतो. त्यांनी जर ठरवलं हा देह सोडून द्यायचा, नकोय आता हा देह, रिनाउंड कितीही मेडिकल प्रोफेशनल असला तरी सुद्धा तो देह टिकवू शकत नाही, ही वास्तविकता आहे. आणि हे नुसतं आपण थेरॉटिकल नाही बोलतो. आपल्याकडे पूर्वी डॉक्टर करंदीकर म्हणून यायचे मोठ्या स्वामीजींकडे दुकान असताना. ते ससूनमध्ये प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनचे हेड ऑफ डिपार्टमेंट होते. त्यांच्या बहिणीची डिलिव्हरी ससूनमध्ये त्यांनी केली, कारण ससून हे ओळखीचे जर डॉक्टर असतील तर सगळी अद्ययावत यंत्रसामुग्री असलेलं असं हॉस्पिटल आहे. आपल्याला वाटतं की ते नको बाबा, ते गरिबांकरताय, तिथे काही नाही. असं काही नाही. मी सुद्धा काही महिने ससूनच्या पॅथॉलॉजीच्या लॅबमध्ये काम केलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो. ती देखील सांगोवांगीची कथा नाहीये. त्यावेळच्या लेटेस्ट ज्या काय बायोकेमिकल टेस्टिंग करता लागणाऱ्या यंत्रणा होत्या त्या तिथे कार्यरत होत्या. नुसत्या होत्या असं नाही, कार्यरत होत्या. त्यांनी स्वामीजींना असं सांगितलं की बहिणीची डिलिव्हरी झाली आणि लेबर टेबलवरच काही क्षणात काय झालं आम्हाला कोणालाही कळलं नाही. सगळे रिनाउंड डॉक्टर्स तिच्या आजूबाजूला होते, स्पेशालिस्ट होते. तर सगळ्यांनी प्रयत्न केला पण आम्ही तिला वाचवू शकलो नाही. तेव्हा तुम्ही प्रवचनात जे सांगता माशी पाख पाखडे तव हे सरे, हे मला खरंच अनुभवाला आलं. भगवंत आहे नाही हे आत्ता जरी उहापोह आपण केला नाही तरी देखील ते आत्मतत्व जे आहे ज्याला परब्रह्म सत्ता म्हणतात, ज्याला आत्म सत्ता असं म्हणतात, ज्यालाच भगवंत असं म्हणतात, त्याचीच ही कृपा आहे की आपण जे काय जीवन जगत असू ते तसं म्हणलं तर सगळे शून्यातनं वर येतात. आपण जन्माला आलो तेव्हा आपल्याकडे काय असतं? काही थोड्याफार फरकांनी शून्यातनं वर येणं होतं एवढंच. पण जगताच्या स्केलवर जर बघितलं तर प्रत्येक जण शून्यातनं वर येतो. कुठे कपडे असतात आपल्याला आपण जन्माला येतो तेव्हा? आत्ता घालतो, माझ्या पुरता मी शून्यातनंच वर आलेलो आहे. पण हे ते तत्व आत वस्तीला आहे किंवा त्यांनी हा देह काही काळ धरून ठेवायचं ठरवलंय म्हणून हे कर्तृत्व आहे, अशा पद्धतीने जरी आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर भगवंताची कृपा आहे की नाही, नक्की आहे. तो भगवंत ईश्वर सर्व भूतानाम हृदयशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानाम यंत्रारूढानी मायया. तोच या 84 लक्ष योनींमध्ये पाठीमागे थांबून हे दोरे सगळे हलवत राहतो अहंकार हाताशी धरून. म्हणून भगवंत ही संकल्पना जर आपण नीट आपल्याकरता सुस्पष्ट करून घेतली तर आपला प्रत्येक श्वास घेणं आणि सोडणं ही भगवंताचीच कृपा आहे. मग हे कालिदास सुद्धा म्हणतो, एक श्वास घेणं आणि सोडणं हे ज्याला मिळतं त्याच्यासारखा लाभवान जीवजंतू ह्यात जगतावर नाही असं कालिदासांनीही म्हटलेलं आहे. म्हणून कृपा आहे की नाही, तर कृपा आहेच. भगवंताच्या कृपेपेक्षा त्याचे म्हणजे त्या व्यक्तीचं कर्तृत्व श्रेष्ठ आहे का? आता हा प्रश्न निकालातच निघाला. कारण मी जे काही करतो ते तो पाठीमागे असल्यामुळेच माझ्याकडनं होतं आणि मग हे ज्या सद्गुरूंमुळे मला कळलं, ज्या सद्गुरूंमुळे मला ह्याचा अनुभव आला, त्यांचं ऋण शिल्लक ठेवूनच मग तो पुढे या जगतामध्ये राहतो आणि म्हणून मग तो म्हणत राहतो की त्यांची कृपा आहे. जे काय माझं होतं आहे ते त्यांच्या कृपेनी, त्यांच्या आशीर्वादांनी होतं आहे. कारण त्यांच्या कृपेनीच खरं तर हा बोध आतमध्ये सुस्थिर व्हायला लागतो आणि सुस्थिर होतो देखील. म्हणून प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनातील ऐहिक व पारमार्थिक बाबतीत स्वतःचे कर्तृत्व किती व भगवंताची कृपा किती? भगवंताची कृपा 100%, कर्तृत्व त्या प्रकृतीनुसार ठरत राहतं. म्हणून स्वामीजी जे आपल्याला सांगतात की अनसीन पार्टनर म्हणून सद्गुरूंना तुम्ही करा, ते प्रत्येक वेळेला आपल्याबरोबर येऊ शकत नाहीत ना. देहाचं काही एक लिमिट असल्यामुळे ते आपल्यामध्ये काही तास राहू शकतात, आपण त्यांच्याबरोबर काही तास राहू शकतो. पण त्यांनी सांगितलेल्या विचारांची शिदोरी अंतःकरणामध्ये घेऊन, आणि त्या विचारांची शिदोरी म्हणजे तेच खरं तर, त्यांना अंतःकरणात घेऊनच जर आपण आपल्या सगळ्या कृती करायला सुरुवात केली तर मग लक्षात येतं की देहाकडनं कर्म घडतं आहे, पण त्यावेळेला तशा पद्धतीने. आणि कृपा म्हणजे समाधान, शांती, तृप्ती. झालेल्या सर्व कर्मांनंतर संध्याकाळच्या वेळेला रात्री झोपताना जर सुखे नैव मी डोळे मिटू शकलो, कुठलीही तळमळ नाही, तगबग नाही, तडफड नाही पडला, भगवंताची सद्गुरूंची आठवण केली आणि डोळे मिटले आणि शांतपणे निद्रादेवीच्या अधीन कूस सुद्धा न बदलता सकाळी उठला, तळमळच नाही काही, तर मग समजावं की देहानी हे सर्व कर्म होऊन सुद्धा खरं तर हे सगळं त्यांच्या कृपेचं फळ आहे. शून्यातून वर आलो असे दिमाखाने सांगत असते तेव्हा भगवंताची कृपा काही आहे की नाही? भगवंताच्या कृपेपेक्षा त्याचे कर्तृत्व श्रेष्ठ आहे का? कर्तृत्व श्रेष्ठ असू शकत नाही जेव्हा बोध होतो तेव्हा. आणि आपण सर्वजण इथे ह्या मॉब करता म्हणून आपण बोलतो आहोत. आपण काही रस्त्यावर प्रश्नोत्तरांना उभे राहिलेलो नाही की कोणी भगवंतावर विश्वास ठेवलाय नाही ठेवलाय. सगळे आपण सद्गुरूंवर आणि त्या योगे भगवंतावर निष्ठा ठेवणारे असल्यामुळे आपण हे सगळं पाहतो आहोत. मनाविरुद्ध गोष्ट घडल्यावर मानसिक स्थैर्य कसे टिकवावे, जर सावधपणा असेल, आत्ता जसं बघितलं तसं अनसीन पार्टनर सद्गुरू जर आपल्याबरोबर असतील, त्यांनी सांगितलेले विचार खरोखरीच अंतःकरणात बाळगून त्या बर हुकूम आपल्या शक्तीबुद्धीनुसार जगायचा प्रयत्न जर होत असेल तर काही वेळेला मानसिक स्थैर्य टिकणार नाही. पण जसजशी साधना परिपक्व होत जाईल, जसजसं त्यांच्या विचारांचं आकलन त्यांना जसं सांगायचं त्याप्रमाणे आपल्याला व्हायला लागेल, मधला प्रकृतीचा फिल्टर बाजूला काढल्या गेल्यानंतर, आणि तो फिल्टर देखील साधना करून करूनच झिरझिरीत होतो आणि बाजूला सरकायला मदत होते. आणि मग हळूहळू जेव्हा ह्या अशा परीक्षा होतात तेव्हा तो त्याच्यात उतरायला लागतो. त्याच्यामध्ये त्याच्याच लक्षात यायला लागतं की पूर्वी असा प्रसंग घडला होता तेव्हा माझी रिएक्शन अशी होती, पण आज तशाच पद्धतीचा प्रसंग घडला तर माझी रिएक्शन वेगळ्या पद्धतीने झाली. मध्ये काही एक बफर असल्यासारखं जाणवलं. पूर्वी जो मी एकदम कुठेतरी व्हायलंट व्हायचो, काहीतरी रिएक्ट व्हायचो, एक्साइट व्हायचो, तसं न होता शांतपणे आधी स्वामीजींचं स्मरण झालं. स्वामीजींच्या स्मरणामुळे मी कोण आहे ह्याचं स्मरण राहिलं. आणि नुसतं सुरुवातीला स्वाभाविक आहे की मी तोच आहे मी तोच आहे, हे पाठांतरासारखं आपल्या लक्षात राहतं आणि आपण ते म्हणतो देखील की मी तोच आहे आता. पण मी तोच आहे ह्याचं आणखीन थोडं पुढे जसं झिरपतं आपल्या अंतःकरणामध्ये, तसं मी तोच आहे म्हणजे मी खरोखरीच अलिप्त आहे, मी निष्काम आहे, मी प्रकृतीपासून वेगळा आहे. आत्ता झालेल्या या रिएक्शनचा आणि माझा तसा तत्वतः संबंध नाही. अशा पद्धतीने हळूहळू बोधाच्या अंगाने ते पाठांतर परिपक्व देखील व्हायला लागतं आणि मग त्या प्रत्येक कृतीमध्ये तो शांत राहायला शिकतो. खरं तर हे शांत राहणं ही त्यांनी केलेल्या साधनेची आणि सद्गुरु कृपेची परिणती असते. आणि म्हणून तो मनाच्या विरुद्ध गोष्ट घडल्यानंतर एका स्थिर भूमिकेमध्ये राहू शकतो. आणि ह्या सगळ्याचं मर्म जर हवं असेल तर सद्गुरूंवर केलं गेलेलं अहेतुक प्रेम हेच खरं. जी महाराज आपण जे पुस्तकाचं वाचन मध्यंतरी स्वामीजींनी केलं, भाऊसाहेब महाराज केतकरांचं ते छोटंसं चरित्र आहे, तर त्यांच्या विहीणबाई येऊन एकदा त्यांना अदवा तद्वा बोलल्या आपल्या पत्नीच्या समोर. म्हणजे इथपर्यंत बोलल्या की ह्या थेरड्याला काही कळत नाही. तर पत्नीला भयंकर राग आला. त्या गेल्यानंतर त्या म्हणल्या तुम्हाला काही असं वाटलं नाही, त्या तुम्हाला काय म्हटल्या. तर भाऊसाहेब महाराज असं म्हणले की आता ह्या वयामध्ये त्या मला थेरडा म्हणणार नाही तर काय म्हणणार बरं, आता वयच झालेलं आहे. हे जे होणं आहे हे मानसिक स्थैर्याचं लक्षण आहे, कारण श्री महाराजांखेरीज दुसरं आता काहीच राहिलेलं नाही. म्हणून आपण काय पद्धतीने आपलं मन स्वरूपाच्या ठिकाणी चिकटवून ठेवलेलं आहे, किंबहुना मन आणि बुद्धी या दोन्हीचंही एका स्वरूपामध्येच विलीनीकरण जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं मानसिक स्थैर्य आपोआप वाढीला लागेल. म्हणजे ते इक्वल प्रपोर्शन आहे, जेवढं विलीनीकरण जास्तीत जास्त तेवढं मानसिक स्थैर्य देखील जास्तीत जास्त. अशा पद्धतीने मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर मानसिक स्थैर्य कसं टिकवावं, एकतर स्वामीजींवर अहेतुक प्रेम करावं ही सगळ्यात किल्लीची गोष्ट, दुसरं म्हणजे त्यांना अनसीन पार्टनर करून अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलेले प्रयोग करत राहावेत, त्या प्रयोगांचं कधीतरी परिशीलन त्यांच्याशी बोलून करून घ्यावं। बऱ्याच वेळेला साधक असं असतो की त्यांना सगळं कळतं अशा एका भूमिकेमध्ये त्यांच्यापासून लांब राहण्याची शक्यता असते, कधीतरी आपलं मनोगत त्यांच्याजवळ व्यक्त करून आपण त्यांना विचारावं की हे अशा अशा पद्धतीचं आत्ता माझं चालू आहे तर बरोबर आहे ना, त्यांच्याकडनं त्याच्यावर मोहर उठवून घ्यावी आणि मग आणखीन पुढे कशा पद्धतीने त्याच्याही पुढचे प्रयोग मला सांगाल का। आज सकाळी स्वामीजींनी प्रवचनात हे सांगितलं आपल्याला, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः, त्याच्याही पुढचे असे पायरीचे प्रयोग त्यांच्याकडनं आपण समजून घ्यावेत आणि आपल्या आयुष्यावर करत राहावे। बनत बनत बन जावे, मानसिक स्थैर्य मनाविरुद्ध गोष्टी घडल्यानंतर, शुगर वाढू नाही असं आपल्या प्रत्येकाला वाटतं, वाढते, स्थैर्य कसं राखावं, गोळी घ्यावी आणि शांतपणे ध्यानाला बसावं, स्थैर्य राखलं जाईल, सोपे सोपे उपाय करावेत, नाही मी नाही गोळी घेणार, नैसर्गिक वेळ आपली संपली, पण एकंदरीत त्या पद्धतीने वनस्पतींचं ज्ञान असलेली मंडळी त्या वनस्पती त्या वेळेला हार्वेस्ट करून त्यांचा त्या पद्धतीने परिपाक काढा काढून मग तो आपल्या हातापर्यंत येणं आणि त्याचा उपयोग होणं आहेत, या सगळ्या गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत, पण आत्ताच्या ह्या नैसर्गिक आणि भौगोलिक स्थितीमध्ये हे सगळं तसं मिळेलच असं सांगता येत नाही, मिळालं तर अवश्य मेव घ्यावं, हा प्लॅटफॉर्म काही आयुर्वेद विरुद्ध ऍलोपॅथी असा नाहीये, पण जर माहिती असलेल्या गोष्टी घेऊन रोग जाय जरी दूध साखरे तरी निंब का पियावा तसं आपला आपला उपाय करून आपण शांत राहावं आणि साधना कशी होईल हे बघावं, महत्व कशाला आहे ते जर लवकर लक्षात आलं तर मानसिक स्थैर्य लवकर प्राप्त होईल। हरी। आजची अभंग सेवा सौ सुमती केंदुरकर या सादर कर।
धन्य धन्य गुरुदेव करी जन्म मृत्यु वाव, धन्य धन्य गुरुदेव करी जन्म मृत्यु वाव, धन्य धन्य गुरुदेव धन्य धन्य गुरुदेव, न लगे जाणे पंढरीसी न लगे जाणे पंढरीसी, काशी गया प्रयागासी काशी गया प्रयागासी, धन्य धन्य गुरुदेव करी जन्म मृत्यु वाव, धन्य धन्य गुरुदेव करी जन्म मृत्यु वाव, धन्य धन्य गुरुदेव धन्य धन्य गुरुदेव, नको यज्ञ याग कर्म स्वरूपी रहाणे स्वधर्म, नको यज्ञ याग कर्म स्वरूपी रहाणे स्वधर्म स्वरूपी रहाणे स्वधर्म धन्य धन्य गुरुदेव करी जन्म मृत्यु वाव धन्य धन्य गुरुदेव करी जन्म मृत्यु वाव धन्य धन्य गुरुदेव धन्य धन्य गुरुदेव माधव म्हणे आता माझ्या गुरूंचीच सत्ता माधव म्हणे आता माझ्या गुरूंचीच सत्ता 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 धन्य धन्य गुरुदेव करी जन्म मृत्यु वाव धन्य धन्य गुरुदेव करी जन्म मृत्यु वाव धन्य धन्य गुरुदेव धन्य धन्य गुरुदेव धन्य धन्य गुरुदेव
कर्मातले मी आणि माझे हे कसे काढावे कर्म आणि कर्तव्य यामध्ये काही फरक आहे का प्राप्त परिस्थितीत साधना करताना धैर्य व चिकाटी या गुणांचा अभ्यास कसा करावा आपल्या अनुभवासह सांगितल्यास आनंद होईल क्रमिक पाठ्यपुस्तकाच्या खाली जसे धड्यावरचे प्रश्न असतात तसे हे प्रश्न लिहिलेले आहेत याचा अर्थ असा की मी कधीतरी धडा सांगितलाय आणि त्या धड्यावरचे प्रश्न मी तुम्हाला विचारण्याच्या ऐशी परत तुम्हीच मलाच विचारताय एवढ्यात तर कर्मातलं मी आणि माझं कसं काढावं हे मी सांगितलेलं नव्हतं तरी कसं काय विचारलं कोण जाणे कर्म आणि कर्तव्य यामध्ये काही फरक आहे का कर्म आणि कर्तव्य याच्यामध्ये फरक आहे आणि कर्तव्य आणि अकर्तव्य याच्यामध्येही भरपूर फरक आहे किम कर्म किम अकर्म इति कवयहा अपि अत्र मोहिताहा असं भगवंत म्हणतात त्याच्यामध्ये कर्म हा शब्द कर्तव्य या अर्थानेच वापरलेला आहे करणीय काय आणि अकरणीय काय याबाबत कवयहा अपि अत्र मोहिताहा म्हणजे ज्ञाते पुरुष देखील प्रसंगी मोहित होतात असं म्हटलेलं आहे भगवंतांनी वाचूनी मूर्खाची गोठी कायसी येथ मोहिले गा क्रांतदर्शी असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे सामान्य माणूस तर बाजूला राहू दे क्रांतदर्शी देखील यावेळेला मोहित होतात कसे मोहित होतात कोण क्रांतदर्शी आणि कोण मोहित झाला क्रांतदर्शी आणि मोहित झाले अशी उदाहरणं देखील आहेत जसे भीष्माचार्य होते ते क्रांतदर्शी होते परमभागवतांच्या नामावलीमध्ये भीष्मांचा उल्लेख आहे ते मोहित झाले याचा अर्थ त्यांना कर्तव्य आणि अकर्तव्य याचा निर्णय करता आला नाही म्हणून ते मोहित झाले तसं मोहित न झाल्यामुळेच त्यांना भीष्म ही पदवी प्राप्त झाली भीष्म ही एक असाधारण पदवी त्यांना प्राप्त झाली देवदत्त नाव असताना तरी देखील अंतिम मतलबाशी चुकलेच असा निर्वाळा जाणकारांनी दिला. भगवत भक्त असताना, शास्त्रांचा अभ्यास असताना, जीवन शुचिरभूत असताना आणि वैयक्तिक पथ्य जी आहेत आणि नियम जे आहेत ते उत्तम सांभाळत असताना भीष्म निर्णय करू शकले नाहीत. भगवंत अनेक वेळेला अशा बिकट प्रसंगातून गेले. भगवान श्रीकृष्ण अशा वेळेला एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या वचनाला अशा रीतीने चिकटून न राहता त्यांनी अंतिम हिताचं आणि श्रेयस्कर काय आहे ते आपलं कर्तव्य आहे असं समजून कर्म केली आणि भीष्मांना तशा प्रकारची कर्म करता आली नाहीत. कदाचित भक्त आणि भगवंत यांच्यातला हा फरक आहे की काय? शेवटी या युद्धामध्ये आता तुमची भूमिका ही मृत्यूची आहे असं भगवंतांना भीष्मांना सांगावं लागलं आपल्या कृतीतून. रथावरून खाली उडी टाकून भीष्मांच्या अंगावर ते धावून गेले तेव्हा भीष्मांना भगवंताची इच्छा काय आहे हे समजलं. त्यांनी युद्ध आटोपत घेतलं. त्यामुळे क्रांतदर्शी मोहित होतात याच्यामध्ये काही शंका नाही. क्रांतदर्शी मोहित होतात याला श्रीरामचंद्रांचं उदाहरण दिलं जातं. ते बऱ्याच वेळेला कीर्तनकारांकडून दिलं जातं. पण मनुष्य मात्र मायेमध्ये असतो आणि मायेमधून वर्तन करतो हे सांगत असताना तो जो कांचन मृग होता तो मृग मायावी होता हे माहीत असून देखील आपल्या पत्नीच्या हट्टाकरता म्हणून ते गेले त्यांना माहीत होतं तरी देखील तिथं लक्ष्मण रेषा आखून लक्ष्मण बाहेर पडला की रामचंद्रांवर कधीही संकट येणार नाही. ही जी गोष्ट घडतीये ही मायावी आहे आणि या रेषेच्या पुढे तुम्ही कृपा करून जाऊ नका असं लक्ष्मणांनी सांगितलं. क्रांतदर्शी पुरुष कर्तव्य आणि अकर्तव्य याबाबत, करणीय आणि अकरणीय याबाबत मोहित होतात. वनामध्ये अशा प्रकारे आपण पत्नीला घेऊन आलेला असताना पत्नीला सोडून पत्नीनी सांगितलं म्हणून दूरवर जाणं आणि एक हरिण आपल्याला दूर घेऊन जात आहे हा रामचंद्रांच्या जीवनावरचा आक्षेप आहे. तो किती खरा किती खोटा आणि हा आक्षेप आहे हे माझं म्हणणं आहे का असे प्रश्न कृपा करून विचारू नका. कारण विषय असा चाललेला आहे की अंतिमतः माहीत असताना देखील कधी कधी वेळ अशी येते की ती व्यक्ती ही असहाय्यपणे ती कृती करते. मात्र रामचंद्रांचं जे जीवन आहे त्या जीवनात लक्ष्मणाच्या भरोशावर ते गेले, तरी ते गेले. आणि लक्ष्मण हा सीतामाईंनी दाखवलेल्या नैतिक धाकामुळे गेला. पण तरी देखील ही गोष्ट घडली. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलेलं आहे की क्रांतदर्शी पुरुष देखील मोहित होतात, या क्षणी करणीय काय आणि अकरणीय काय, तेव्हा आपल्यासारख्याची गत काय असं ज्ञानेश्वर महाराज विचारतात. पण त्याच्यामध्ये कर्म आणि कर्तव्य अशा प्रकारचा शब्द नसून कर्म हेच कर्तव्य आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. कदाचित भाषेच्या अज्ञानापोटी किंवा शास्त्राची नीट माहिती नसल्यापोटी आपण कर्म आणि कर्तव्य अशा प्रकारचे शब्द योजतो, ते बरोबर नाहीत. कर्म म्हणजे तेच की जे कर्तव्य रूप आहे, त्याच्यापेक्षा वेगळं कर्म भगवंतांना मान्यच नाही. म्हणून कर्तव्य आणि अकर्तव्य याच्यामध्ये फरक आहे. कर्म आणि कर्तव्य याच्यामध्ये फरकाचा प्रश्नच येत नाही. कर्म हे कर्तव्य रूपच असलं पाहिजे. अकर्तव्य अशा गोष्टी कर्म करताना करण्याचा मोह होणं माझा एक मित्र होता, तो माझ्याशी खूप पारमार्थिक गोष्टी करायचा आणि करणीय आणि अकरणीय याच्याबद्दलही चर्चा करायचा. आम्ही जयुताईच्या घरी जायचो, तिथं ध्यानाला बसायचो. माझ्या ऑफिसमधला माझा मित्र होता. तर एवढं सगळं असताना देखील त्याचा अभ्यास होता, तो साधना करत होता. आम्ही डबा खाऊन झाला की मला म्हणायचं की तुझ्या परवानगीने म्हणायचं अर का, किंवा तुझी हरकत नसेल तर एक सिगरेट ओढतो म्हणायचा. आणि तो एक सिगरेट ओढायचा, ती सिगरेट देखील अर्धी झाली की तो टाकून द्यायचा, बस म्हणे एवढीच एवढीच मी ओढतो असं मला म्हणायचा. तर मी त्याला म्हटलं की बरीच चर्चा करतोस माझ्याशी आणि सिगरेट कशी काय ओढतोस, तर म्हणाला की मी त्याच्या व्यसनामध्ये नाही पण आय लाईक इट. म्हणजे काय? मी कधीही सोडू शकतो म्हणला, पण मला आवडते. अशा रीतीने अकर्तव्य हे कर्तव्य कर्मामध्ये कधीही जमा होईल काही सांगता येत नाही. मनुष्याचं मन त्याच्या हाताला लागलेलं नसल्यामुळं तो एक्सक्युजेस शोधून या सगळ्या गोष्टी आपल्या आपण निर्माण करतो आणि प्रत्येक गोष्टीला एक तर्कसंगत असं विधान उभं करण्याचा प्रयत्न करतो. याच्यातून अंतिमत आपलंच नुकसान होत आहे याचं भान नसतं. केवळ चर्चा करण्यासाठी मनुष्य जन्म नसून आपण जे काही करतो आहोत त्याच्यातून आपलं अंतिम हित होतं आहे की नाही हा मुख्य प्रश्न आहेच की आर्ग्युमेंट हा मुख्य विषय नाहीये. आर्ग्युमेंट हे तसं अहंकाराचंच द्योतक असतं. अहंकारामुळेच जास्तीत जास्त आर्ग्युमेंट्स निर्माण होतात. त्यामुळे कर्म आणि कर्तव्य याच्यामध्ये कर्म हे कर्तव्य रूपच असलं पाहिजे आणि अकर्तव्य अशी गोष्ट शक्यतो करू नये, शक्यतो करू नये, करूच नये. पण क्रांतदर्शी देखील मोहित होतात, त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला त्याचा अंदाज लागत नाही. मग अशा वेळेला काय करायचं हा मुद्दा आहे. जेव्हा अकर्तव्य पण आपण करायला धसतो, करायला प्रवृत्त होतो, कर्माबरोबरच कर्म न करणं हे ज्या कर्मांना लागलेली आहेत अशीही कर्म आपल्या हातून घडतात, तेव्हा आपण करायचं काय? आणि जवळपास कोणीही याला उणे नाही. अशा वेळेला भगवंत म्हणतात तसं आपल्या देह मन बुद्धीच्या नळ्यांमधून जी कर्म घडतात त्या नळ्या प्रकृतिगत आणि अशुद्धच असल्यामुळं, मुळातच अशुद्ध असल्यामुळं, एका बाजूला जरी तत्वज्ञान माहीत असलं तरी देखील देह मन बुद्धीमुळं अशा प्रकारच्या कर्मांना आपण प्रवृत्त होतो, प्रकृतीमुळं आपण या कर्मांना प्रवृत्त होतो. त्यामुळं प्रकृतीच्या बाहेर आपण आहोत अशा प्रकारचा बोध संपादन करावा. जी करणीय किंवा कर्तव्यात्मक कर्म आहेत तीच कसोशीनी करण्याचा प्रयत्न करावा. त्याच्याबरोबर सत्संग आणि साधना अशा प्रकारची संतान सवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येसी येण्याची सत्कर्मे, अशा प्रकारची सत्कर्म आणि नेहमीची कर्तव्यात्मक कर्म अशी करत असताना ती देखील प्रकृतीपासूनच निपजणार हे लक्षात घेऊन आपण प्रकृतीपेक्षा वेगळे आहोत अशा प्रकारचा बोध आपल्या ठिकाणी ठसवण्याचा प्रयत्न करावा. यालाच त्यांनी कर्मणी अकर्मय पश्येत असं म्हटलेलं आहे. कर्म करत असताना प्रकृती कर्म करते आहे आणि मी अत्यंत अकर्ता अभोक्ता त्याच्यापासून अलिप्त अशा बोधावर राहावं असं भगवंतांनी सांगितलं. कुठेतरी भीष्माचार्यांचं नाव घ्यायचं आणि रामचंद्रांचं नाव घ्यायचं हे सोपं आहे. आपल्या कर्मांमधून दिवसभराच्या कर्मांमधून 100 कर्म काढता येतील की हे अकर्तव्यात्मक होती सांगता येत नाही. या महापुरुषांच्या जीवनातून एखाद दुसरं आणि अत्यंत मोक्याच्या वेळेला की ज्यामुळे देखील विश्वाचं कल्याण झालं अशा प्रकारच्या कर्मांचा उल्लेख करणं सोपं आहे. एक वेळ समजण्यासाठी केला, त्यांना नावं ठेवण्यासाठी नाही. पण आपल्या स्वतःच्या कर्मांमधून आपण ही कर्म प्रकृतीतून घडत आहेत आणि मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे अशी आत्म्याची अकर्मदशा जो पाहतो तो या गुंत्यामधून सुटतो. कर्मणी अकर्मयः पश्येत अकर्मणी च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु. त्याची बुद्धी जास्त सूक्ष्म म्हणजे शास्त्र समजणाऱ्याची जी बुद्धी आहे त्याच्यापेक्षाही जास्त शुद्ध जास्त अग्र. तो कारण प्रकृतीपासून बाजूला झाल्यामुळं परमात्म तत्वाशी एकरूपता अनुभवतो समरसता अनुभवतो तो युक्त होतो आणि मग यथासांग कर्म खरं म्हणजे त्यांनीच केली असा शास्त्र निर्वाळा देतं. कर्मातले मी आणि माझे हे कसे काढावे असं विचारलेलं आहे. आपल्या कर्मामध्ये मी आणि माझं हे मिसळलेलं आहे हे समजून घ्यावं. खरं म्हणजे याच्यासाठी मी आणि माझं कसं काढावं याच्यासाठी खरं तर प्रवचनाच्या प्रवचन करावी लागतील आणि प्रवचन करून मी आणि माझं काढता येत नाही ही अडचण आहे. हे समजण्यासाठी जरी केलं तरी देखील म्हणून मी हा जो बाह्य मी ज्याला बाहेरचा मी असं रामकृष्ण म्हणायचे त्या बाहेरच्या मीनी आपण प्रेरित आहोत हे समजलं पाहिजे आणि या प्रेरित असण्याला अगदी अभ्यासू तत्वचिंतक ज्याला म्हणतात तो देखील असहाय्यतेनी तशाच प्रकारे गुंतलेला असतो बांधलेला असतो. मी निरहंकारी आहे असं ज्याला वाटत असतं त्या शिक्षकाची गोष्ट की त्यांचे वारंवार सगळीकडे सत्कार चाललेले असताना त्यांच्या 75 निमित्ताने शेवटचा सत्कार त्या पंचक्रोशीत मोठा झाला. त्याच्या आधी जवळपास 10-12 त्यांचे सत्कार झाले. त्यांच्या सगळ्या गुणांचं वर्णन केलं गेलं. त्या सत्कारामध्ये जी भाषणं झाली त्या भाषणामध्ये त्यांच्या गौरवपर शेवटचं भाषण राहिलेलं होतं. त्यांचा एक विद्यार्थी बोलण्यासाठी उभा राहिला आणि त्याच्यानंतर एक कृतज्ञता म्हणून फक्त यांनी बोलायचं राहिलेलं होतं. तर त्याचा सदरा ओढून त्यांनी त्याला जवळ बोलवला माईकपासून आणि सांगितलं की माझ्या नम्रतेबद्दल अजून तितकं सांगितलं गेलं नाहीये तर ते जरा सांग असं ते म्हणाले. माझ्या नम्रतेबद्दल जरा कमी सांगितलं गेलंय म्हणून आपल्या ठिकाणी अहंता आहे हे प्रथम समजणं खूप महत्वाचं आहे. बाहेरच्या मीवर मी फार खुश आहे. बाहेरचा मी म्हणजे आपलं रूप आपली विद्वत्ता आपली सत्ता आपल्याजवळ असणारा पैसा आपली साधन सामुग्री याच्यावर आपण इतके खुश असतो जाम की बोलायची सोय नाही. आणि त्यामुळं त्या खुशीच्या चष्म्यातून आपण सगळ्यांकडे पाहत असतो. जसं दुष्काळ पडल्यानंतर राजा असं म्हणतो की दुष्काळ आहे लोकांना अन्न वगैरे नाहीये असं म्हणतात तर लोक दूध भात का खात नाहीत असं राजाने प्रश्न विचारला. दुष्काळ आहे म्हणजे दूध भात कारण राजाचं व्यवस्थित चाललेलं होतं दुष्काळ असला तरी अहंकारी माणसाचं त्याच्या चष्म्यातून तो जगाकडे पाहतो हा विचित्र एक दृष्टिकोन त्याला प्राप्त होतो आणि त्यामुळं त्याला जमत नाही. सत्ता असलेला मनुष्य सत्तेच्या दृष्टिकोनातून सगळ्यांकडे पाहतो. उत्तम बुद्धिमत्ता असलेला मनुष्य आपल्या स्वतःच्या परसेप्शनने आणि आपल्या बुद्धीच्या प्रकाशात आणि अहंकारातच जगाकडे पाहतो. म्हणून कधी कधी बुद्धिवानाचे जे सल्ले असतात ते प्रॅक्टिकल असण्याची शक्यता कमी असते, कारण समोरच्याला लक्षात न घेताच तो सल्ले देण्याची शक्यता असते. श्रीमंत मनुष्य असतो, त्याच्याकडे त्याचे मित्र वगैरे येतात, त्याचे जे सल्ले असतात ते त्याच्या परिस्थितीची कल्पना न घेता देखील दिले जाण्याची अशी शक्यता असते. याचं कारण दुसरं तिसरं काही नसून आपल्या ठिकाणी कोणी विचारायला आला म्हणजेच आपल्याला सांगण्याचा अधिकार आला, अशा प्रकारचा अर्थात भाव असतो आणि त्याच्यातून त्याला हवं तसं तो बोलत असतो, समोरचा म्लान चेहरा करून ऐकत असतो. म्हणून सगळ्यात जर कठीण तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. जो आपल्याला सज्ञान समजतो त्याला त्याच्या मानगुटीवर हा अहंकार जरा जास्तच बसतो आणि त्यापोटी त्याला अनेक प्रकारची संकट देखील भोगावी लागतात. त्यामुळे कर्मातलं मी आणि माझं काढण्यासाठी आपण आपल्यापाशी अहंकार आहे हे समजून घ्यावं आणि नुसतं समजून घ्यावं नाही मान्य करावं. आपल्या स्वतःशी जरी मान्य केले तरी चालेल, कारण कधी कधी असं होतं की एक अशी उपरती येते की त्या उपरतीत आपण बायकोसमोर मान्य करून बसतो की खरंच मी तुझ्याशी आतापर्यंत फार अहंकाराने वागलो, आणि मग नंतर ती किती वेळेला आपल्याला ऐकवणार असते. पण स्वतःपाशी तरी निदान, म्हणून बायकोपाशी सांगू नका. कोणापाशीच सांगायची गरज नाही. बेलसरे महाराज खरं तर तो उपाय सांगतात अशा करता सांगतात की आपलं आपल्याला ज्याच्याविषयी तिरस्कार निर्माण झाला किंवा मत्सर वाटला त्याला जाऊन नमस्कार करायचा, असं सांगतात की मला असा असा भाव निर्माण झाला आणि मी तुला नमस्कार करतो. पण हे संतांचे उपदेश देखील त्यांच्या प्रकृतीतून आलेले असतात, ते आपल्याला जर झेपले नाहीत, कारण नंतर जेव्हा जेव्हा तो मित्र तुम्हाला की तू माझा मत्सर केला तर प्रत्येक वेळेला तुम्हाला ते सहन करता आलं पाहिजे, हो अरे त्यावेळेला मी तुझा केलेला होता आणि आता माझ्या मनात नाही, असं प्रत्येक वेळेला तुम्ही कुठं सांगणार त्याला, कारण समोरचा पारमार्थिक नाहीये ना. ज्यांच्या पुढे तुम्ही कबूल करणार त्याचा अहंकार वाढून तो तुमच्यावर वरचढ होण्याची एक भीती आहेच. असं असल्यामुळं निदान तुम्ही तुमच्याशी तरी हे प्रामाणिकपणाने आपल्या ठिकाणी अहंकार आहे हे समजून त्याच्यातून मोकळं कसं व्हायचं याचं चिंतन करणं खरं तर गरजेचं आहे. हा विचारोनी अहंकारू सांडीजे मग असतीची वस्तू होईजे तरी आपुली स्वस्ती सहजे आपणची केली, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा विचारून म्हणजे नीट विचारपूर्वक आपल्या ठिकाणी अहंता आहे हे नीट लक्षात घेऊन मग ती सांडण्याच्या सोडून देण्याच्या उपक्रमाला लागावं. आणि ते न करता सर्वसाधारणपणाने सगळं केलं जातं. अगदी तो मगाशी प्रश्न होता कोणता की काय यशस्वी का काय असा काहीतरी एक प्रश्न होता. आपली शून्यातून वर आलो असे दिमाखाने सांगत असतो याला ते अहंताच जबाबदार असते. हा जो दिमाग असतो ना त्या दिमाखाला अहंताच जबाबदार असते. आणि काही काही मंडळी अशी राहतात की त्यांच्या तशा अनुकूल अशा गोष्टी घडत त्यांच्या या अहंतेला ठेच लागण्याचा प्रश्नच कधी येत नाही, असं देखील घडण्याची शक्यता असते. तर कोणाकोणाला वारंवार ठेचा बसतात अहंकारामुळे, नातेवाईक दुरावतात, मित्र दुरावतात, असं देखील घडतं. त्यामुळे विचारपूर्वक आपल्या ठिकाणी अहंता आहे हे लक्षात घ्यावं आणि ही बाह्य अहंता टाकावी असं म्हटलेलं आहे. आणि ही बाह्य अहंता टाकल्यावर जे मुळात आपण आहोत, अहंता संपूर्ण टाकता येत नाही. याचं कारण आपलं जे जीवन आहे त्याच्या बुडाशी शुद्ध चैतन्य आहे आणि त्या शुद्ध चैतन्याच्या अधिष्ठानाने देह मन बुद्धीची अहंता आपल्या ठिकाणी राहत असते. त्यामुळं या बाहेरच्या मीचा जरी त्याग केला तरी एक खरा मी प्युअर सेल्फ शिल्लक राहणारच आहे, तो त्रासदायक नसतो. त्यालाच आत्मस्वरूपाची ओळख करून घेणं, आत्मज्ञान होणं असं म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा प्रश्न विचारलाय कर्मातले मी आणि माझे हे कसे काढावे असं सांगितलेलं, असं विचारलेलं आहे, तेव्हा कर्म याचा अर्थ नियत कर्म किंवा कर्तव्यात्मक कर्म असाच त्याचा अर्थ आहे कर्म या शब्दाचा. त्याच्यापेक्षा वेगळं कर्म भगवंतांना मान्यच नाहीये, एक. आणि दुसरं म्हणजे कर्मातलं मी आणि माझं काढण्यासाठी म्हणून आत्मसंयमन पाहिजे, आत्म्याची प्रचिती पाहिजे एका बाजूनी. एका बाजूनी प्रकृतीची कर्म हे समजून घेऊन प्रकृतीपेक्षा आपण वेगळे आहोत हे समजलं पाहिजे. तिसरं म्हणजे अत्यंत श्रद्धापूर्वक सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. सद्गुरू शरणतेनी मी आणि माझं जातं. आता ज्या भाऊसाहेब महाराजांचा उल्लेख केला पंकजदादांनी, तर तो एक फार जालिम उपाय आहे. माझ्याबाबत घडणाऱ्या सगळ्या चांगल्या अथवा वाईट घटना, यच्च यावत घटना, या त्यांच्या इच्छेनी होत आहेत, महाराजांच्या इच्छेनी होत आहेत. कोणी विचारलं त्यांना स्वप्नात बर का भाऊसाहेब महाराजांना की भाऊसाहेब तुमच्यावर मूठ मारू का, तर ते म्हणाले की महाराजांना विचार आणि मार. स्वप्नात त्यांनी उत्तर दिलं. नाहीतर स्वप्नात जर कोणी असं विचारलं तर विचारणारा थोडा सोज्वळ आणि सात्विक चेहऱ्याचा आणि गोड दिसणारा माणूस असेल, असा भयानक मनुष्यच कोणीतरी असणार की काय ते डोळे करत माल करताना येणार की मूठ मारू का असं तुम्हाला विचारतो आहे, तेव्हा तुम्ही घाबरत उठणार. महाराजांना विचार आणि मग मार असं हे जे म्हणणं आहे, हा विचार किती खोल गेलेला होता याचं ते द्योतक आहे. असं असल्यामुळं आपल्या सद्गुरूंच्या कृपेनी आपलं जीवन चालणार आहे. जे काही जीवनात आपल्या घडेल तर ते सद्गुरूंच्या इच्छेनी आणि सद्गुरूंच्या कृपेनी या समजामध्ये, खऱ्या खुऱ्या समजामध्ये मी आणि माझं काढून टाकण्याची ताकद आहे. तसंच नामस्मरणपूर्वक कर्म करण्यामध्ये मी आणि माझं काढण्याची ताकद आहे. जसं ध्यानानी प्रचिती तसं नामस्मरणानी हे सगळं घडतं. आणि हे जे आहे ना अंतर्मुखता, शरणागती, स्मरण, साक्षित्व, या ज्या सगळ्या मध्यवर्ती संकल्प आहेत हे त्याच करता आहेत. तुम्ही साक्षित्वानी राहाल तेव्हा मी आणि माझं राहणार नाही. तुम्ही स्मरणानी राहाल तेव्हा मी आणि माझं राहणार नाही. तुम्ही अंतर्मुख असाल तेव्हा मी आणि माझं राहणार नाही. अशा प्रकारे जे मध्यवर्ती संकल्प आणि त्याचा अभ्यास, मला असं वाटतं खरं म्हणजे जो अभ्यास करत नाही त्यांनी हात वर करा म्हणायचं का जो अभ्यास करतो त्यांनी हात वर करा म्हणायचं कोण जाणे. पण आपण हे सगळं केवळ पाट्या बदलण्यापुरतं चालू नाही ना ठेवलेलं, असं मला कधी कधी तुम्हाला घुसळून विचारावं असं वाटतं. कारण मी कधी कधी कोणाकोणाचं बोलणं, चालणं ऐकतो, विचार ऐकतो, तेव्हा माझ्या मला असं विचारावं असं वाटतं. मी विचारत नाही की हे लक्षात ठेवून हे सगळं वर्तन चाललंय ना. याचं कारण असं की बेसावधपणा कधी आणि कशा प्रकारे, कारण नेहमी नेहमी अभ्यास केल्यामुळं तुम्हाला रोज सकाळी उठताना सध्या अंतर्मुखता हा मध्यवर्ती संकल्प आहे याचा आठव आहे ना, रात्री झोपताना त्याचा आठव आहे ना, प्रश्न कोणी लिहिला असेल त्यालाही मी विचारीन की हा आठव आहे ना. जर असेल आणि तशा प्रकारे अभ्यास आपण करत असू तर अगदी खात्री बाळगा त्या अभ्यासाने मी आणि माझं जायला नक्की मदत होईल. मला हेही माहिती आहे की तुमच्यातले अनेक जण हा अभ्यास करतात. कधी कधी कोणी कोणी अशी निवेदन मला लिहून देतं तर ती मी सत्संगात वाचतो अशा करता की मलाही त्याच्यापासून समाधानच वाटतं ते वाचनामुळे त्या वाचनांमुळे आणि तुम्हाला देखील एक प्रेरणा त्याच्यातून निश्चित मिळते. तुम्ही काही करत नाही असं माझं म्हणणं नाही पण तुमच्यातले जे कोणी करत नसतील तर त्यांनी खराखुऱ्या परमार्थाकरता अशा प्रकारे कर्म म्हणजेच कर्तव्य आहे हे पहिलं समजून घ्या. दुसरा कर्तव्याला शब्दच नाहीये भगवद्गीतेमध्ये. कर्म हा कर्तव्यालाच उद्देशून शब्द आहे. कर्मामध्ये तुझा अधिकार आहे याचा अर्थ कर्तव्य कर्मातच अधिकार आहे असाच आहे आणि पुढे पुढे भगवंतांनी ते सगळं स्पष्टच केलं. नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो ही अकर्मणा असं भगवंत म्हणाले. नियत कर्म तू करायला पाहिजेत असं भगवंत म्हणाले. असं असल्यामुळं कर्माचं हे गहन प्रकरण मी म्हटलं खूप प्रवचन करायला लागतील. हे प्रकरण जरी गहन असेल तरी त्याचा जर सार काढायचा झाला अंश काढायचा झाला तर तो अगदीच काढता येण्यासारखा आहे आणि थोडक्यात अशा अर्ध्या एक तासाच्या वेळेमध्ये खरंच कर्माबद्दल एकदा सारभूत चिंतन आपल्या हातून घडावं असं मला वाटतं की ज्या चिंतनानी आपल्याला दिशा मिळत राहील तशा प्रकारे कर्मातलं मी आणि माझं हे सद्गुरूंच्या संगतीमध्ये गुरु शरणतेमध्ये नामस्मरणामध्ये ध्यानानी विवेकानी विचारांनी अशा प्रकारे काढण्याची सोय आहे. साधनेनी हे होऊ शकतं. आपलं जीवन हे धन्यतेकडे जाणं याच्यासाठी या अशा प्रश्नांची देखील गरज आहे असं मला वाटतं. कारण त्यामुळं आपण झडझडून जागे होतो असं मला वाटतं. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत ना, तरी झडझडोनी वहिला निघ या भक्तीची या वाटा लाग जिया पावसी अव्यंग निज धाम माझे असं झडझडून निघून जाणं आणि एकट्यालाच हे करायचंय. आपल्या बरोबर हे करण्यासाठी म्हणून असं समजू नका की आपली पत्नी आहे आपला पती आहे आपली मुलं आहेत. तुमचा परमार्थ हा तुम्हाला करायचा आहे त्यांचा त्यांना करू देत आठवण करून देऊ शकता. पण स्वामींनी काय सांगितलं तसं असं एकाने दुसऱ्याला घरात बोलू नका. त्याच्याऐवजी जे काही करून दाखवायचं ते स्वतः करता आहे अशा पद्धतीने आपण जर केलं तर आपल्या जीवनाकरता. कारण त्याच्या अशा करता सांगितलं की तेही मी आणि माझं मध्येच येतं मी मध्ये येतं की काय तुला समजलं नाही की काय त्यांनी सांगितलं ते म्हणजे मला समजलं असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळं आपल्याला जो करायचा आहे तो अत्यंत अंतर्मुखतेनी सखोल रीतीने विचारपूर्वक असा आपण परमार्थ करू तो सफल त्या पद्धतीने झाल्याशिवाय राहणार नाही. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.
श्रीराम काही निवेदन आहेत. मार्च